राष्ट्रीय अपंग विकास महासंघ व भैया साहेब पांढरी पांडे नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ सोशल वर्क सांच्या संयुक्त विद्यमाने नागपूर विभागीय दिव्यांग कार्यकर्ता प्रशिक्षण कार्यशाला रविवार दिनांक 26 फरवरी 2023 ला सकाली 10 ते 5 पर्यंत. स्थल भैयासाहेब पांढरी पांडे नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ सोशल वर्क क्रीडा चौक मेडिकल कॉलेजच्या मागे नागपूर. दिव्यांग हक अधिनियम 2016 महाराष्ट्र राज्याचे दिव्यांग कल्याण धोरण 2018 दिव्यांगसाठी जिल्हा परिषद पंचायत समिती ग्रामपंचायत नगरपालिका महानगरपालिका यांचे मार्फत 5% निधी वाटप. दिव्यांगसाठी बचत गट योजना कशी राबवावी. दिव्यांग शोतक दिव्यांग शेतक कन्यासाठी भाजीपाला फलबाग लागवड इत्यादी विषयांवर मार्गदर्शन करण्यात येईल. नोंदणीसाठी खालील मोबाईल क्रमांकावर संपर्क साधवा. सुहास काले 9323906628. अमोल मारोतकर 9373762336. श्याम सुंदर बनसोड 9423618944. राहुल लेकुरवाले 9730892760. मारुति महाकालकर 9011132579. धन्यवाद.
इस ऑडियो को IVR पर पसंद कर इसे आगे भेजना चाहते हैं तो 5 दबाएं. इसका ऑडियो ID नंबर आपको SMS किया जाएगा और अगर आप इनेबल वाणी ऐप को इस्तेमाल कर रहे हैं तो पसंद किए गए ऑडियो को फॉरवर्ड करें.